मी आणि माझ्या इतर भावंडांमुळे किती बहरून दिसायचं ते झाड, हिरवेगार, सुंदर, आणि त्यामुळेच या झाडावर कित्येक पक्षी पाहिलेत मी. त्यांची ती मेहनतीने बांधलेली घरटे, त्या घरट्यांमध्ये जन्माला आलेले अनेक पक्ष्यांची पिल्ले, आणि हो, याच झाडाची मी सर्वात डौलदार फांदी. मनुष्याप्रमाणे पशुपक्षी सुद्धा झाडावर अवलंबून असतात. आमच्यामुळे त्यांना अन्न मिळते, उन्हात पावसात बचावासाठी निवारा मिळतो. सर्वांची मदत करून आम्ही खूप सुखी होतो. अवतीभोवती काय फुलपाखरे डोलायची, हर्षाने नाचायची, मस्त चाललं होतं सगळं. पण अचानक एक दिवशी सोसाट्याचा वारा सुटला, धो धो पाऊस. आम्ही सगळे घाबरलो, बेचैन झालो. एकमेकांना धीर देत साथ सुटू नये अशी प्रार्थना करत होतो, पण निसर्गाला हे मान्य नव्हतं. जोरदार वारा आला, वादळ उठलं, आणि मी खूप प्रयत्न करूनही त्यांच्यासोबत राहू शकले नाही. खाली तुटून जमिनीवर पडले. पाहते तर काय, अवतीभोवती सगळं अस्तव्यस्त झालेलं. कितीतरी झाडे, फांद्या अशा तुटून पडल्या होत्या. हेच दुःखद डोळ्यांनी पाहत पाहत काही दिवस गेले. पण काही दिवसानंतर पुन्हा आधीसारखे झाड बहरून आले. पक्ष्यांनी पुन्हा तिथे घरटे घातले, फुलपाखरं पुन्हा डोलू लागली, आणि मी मात्र सगळ्यांच्या आठवणीतून नाहीशी झाले. मित्रांनो, हे केवळ माझंच नाही, पण ही तुमची प्रत्येकाची गोष्ट आहे. ही स्थिती तुमची प्रत्येकाची आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या समाजात एकत्र आहात, तोपर्यंत तुमचं अस्तित्व आहे, अथवा तेही माझ्यासारखंच. जाता जाता एवढंच बोलू इच्छिते, जगा तुम्ही व बढा तुम्ही. उन्नती हा असो ध्यास, जगा तुम्ही व बढा तुम्ही. उन्नती हा असो ध्यास, एकटेपणा विलगीकरण करते फक्त निराश, करते फक्त निराश. तुमची मैत्रीण, एक मोडलेली फांदी. धन्यवाद. नमस्कार, आपले स्वागत. पावसाळा म्हटलं की आम्ही दिसतो. हो, आम्ही दिसतो सगळीकडे, शांत, अलगद, आपल्याच धुंदीमध्ये. नाही ओळखलं? हो, मग थांबा ना, सांगते ना. मी गोगलगाय. नाही नाही, ती नव्हे जिच्यावर कवच असते. हो, तेच शंख असलेली. तिचं काय माहिती का, ती खूप घाबरट आहे. जरासा स्पर्श झाला की पटकन लपून बसते. चुकून कोणी चपलेने मारलं तर मात्र ती प्राणच सोडून देते. मी तशी नाही. मी विना कवच गोगलगाय. माझे कसे माहिती का, मी जिथे जाते तिथे माझी छाप सोडते. मग ती खिडकीची जाळी असो किंवा तुमचे कपडे असो, मी केलेला प्रवास तुम्हाला स्पष्ट दिसतो. हो, अशीच आहे मी, बेधडक. आहो, एवढं काय, अंगावरून गाडी जरी गेली ना तरी मी पुन्हा चालू लागते. एक साधी भिंत चढायला मला पूर्ण दिवस जातो, पण मी तो प्रवास पूर्णच करते. म्हणून तर तुम्ही मला पहिल्या मजल्यावरही पाहू शकता. तुम्हाला सांगू का, तुमच्याकडे पण ना आमच्यासारखीच प्रकाराची लोक आहेत. एक शंखावाली गोगलगाय आणि दुसरी बिना शंकाची म्हणजे माझ्यासारखी. एकतर घाबरून बसायचे, हारायचे आणि जीव गमवायचा, नाहीतर दुसरे जे आहेत माझ्यासारखे. कितीही संकटे येऊ पण पुन्हा उठायचे, पुढे चालायचे, ध्येय गाठायचे आणि जेथे जाल तेथे आपली छाप सोडायची. बघा मग तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचंय ते. माझं काय, मी निघते, मला अजून खूप प्रवास करायचा आहे. तुमची मैत्री वीणा कवचवाली गोगलगाय. धन्यवाद. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळे पाहता पाहता कित्येक वर्ष निघाली. येणारे जाणारे सर्वच न चुकता अलगद नजर फिरवून पटकन वाचत असे. सावधान, पुढे वळण. मलाही आनंद व्हायचा जेव्हा त्यांच्या गाडीचा वेग कमी होत असे, माझी सूचना त्यांच्या कामी येत असे. असेच कित्येक वर्ष लोकांना सावध केले. पण आता जरा गंजलो आहे. अक्षरे जरा पुसट झाली आहेत. आधीसारखे तेज नाही म्हणून लोकांना माझी मदत होत नाही. याच कारणास्तव दुर्दैवाने अपघात वाढत आहेत. माझ्या ह्या वाटेवर नको ते अपघात मी पाहत आहे. मनस्ताप होतो फार. नकोसे वाटते हे अर्धवट जगणे, ज्या जगण्यातून दुसऱ्यांना उपयोग होत नाही. गंज, हो गंज, कंटाळ आलाय या गंजाचा आणि फार चिकट आहे हा. दिवसेंदिवस वाढतच जातोय. एक दिवस असा असेल की मी राहणारच नाही. दिसेल तर तो फक्त एक साधारण विकट असा पत्र्याचा तुकडा. मनात प्रश्न येतो वारंवार, काय करता येईन मला, काय करू शकतो मी. पण निराशता याच्याशिवाय दुसरं काहीच नाही माझ्याकडे. मित्रांनो, तुमचे ही काही विपरीत नाही बघा, अगदी असेच आहे. तुमची बुद्धी एक अलौकिक देणगी आहे, तिचा वापर करा, तिच्याद्वारे इतरांना मदत करा, जेणेकरून तुम्हाला समाधान मिळेल. नाहीतर एकदा का तिला गंज लागला तर तो वाढतच जाईल आणि तुमचीही अवस्था माझ्यासारखीच होईल. जाता जाता एवढंच सांगू इच्छितो, आहात जे त्याच्यासाठी सदैव राहा ऋणी, आहात जे त्याच्यासाठी सदैव राहा ऋणी, प्रेम प्रतिभा सदिच्छा हीच ठेवा मनी. गरजेचे ते मिळो प्रत्येकाला, नको करू या अति. गरजेचे ते मिळो प्रत्येका, नको करू या अति. शिकत राहा, वाचन करा, न गंज लागू द्या मती, ना गंज लागू द्या मती. तुमचा शुभचिंतक एक गंजलेला फलक. रोजचा मार्ग. या रस्त्यावरून अनेक लोक प्रवास करतात. काहींना अगदी पाठ झाला आहे हा रस्ता. पण आजची सकाळ थोडी वेगळी आहे. सगळीकडे धुकं पसरलंय. आता फक्त माणसांना पाहायचंय काय परिस्थिती होते ती. काहींनी आपल्या गाडीचे दिवे लावलेत तर काहींनी वेग कमी केलाय. छान, व्यवस्थित, अगदी काळजीपूर्वक गाडी चालवतायत. अरे 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 अरे, पण हे काय, हेडलाईट नाही, इंडिकेटर नाही, आणि एवढा वेग, आता हा धडकणार. धडकला. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात याला. आपल्यासमोर जर कधी संकटे आली तर घाबरायचं नाही हे खरं, त्याला सामोरं जायचं हेही तितकंच खरं, पण व्यवस्थित विचार करून. असे जर बेधडक काहीही केले तर नुकसान मात्र आपल्यालाच होणार. तर संकटांना सामोरे जाण्यासाठी सल्ला घ्या, विचार करा, आणि असं न करता जर असेच पुढे निघून गेलात तर अपघात होणं हे नक्कीच. धन्यवाद.